नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. युक्रेन रशिया संघर्षाविशी रोखडेच आनी शांततापूर्ण निराकरणा खातीर भारत वचनबद्ध आसा आनी ह्या संदर्भात शक्य ते सगळे योगदान दितलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. युक्रेनाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झालिन्स्की हांचे कडेन दूरध्वनीवेल्यान संवाद साधतना प्रधानमंत्र्यांनी संघर्षाच्या बेगोबेग आनी शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेविशी भारताची भूमिका कायम आशिल्ल्याचे सांगले. संस्कृती मंत्रालयान आज नवी दिल्लीत हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत एक तिरंगा बायक रॅलीचे आयोजन केले. संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, मंत्री किरेन रिजिजू, संजय सेठ आणि दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि हेरानी या रॅलीचे फुडारपण केले. ही रॅली स्वतंत्रता दिसा आदी मनोवपी वर्सुकी उत्सवाचो एक वाटो. हे वेळार मंत्री शेखावत हांणी सांगले की कसो तिरंगा देशाक एक सुत्रान बांधता आनी आमकां देशा खातीर आपले प्राण अर्पण करप्यांचो उगडास करून दिता. दिल्लीची मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी म्हळें की भारत माता की जयची घोषणा पुराय वातावरणांत गुजताली आनी ही प्रत्येक काळजाच्या भारताविशी वाडटी देशभक्ती दर्शयता.
बहुत धन्यवाद करती हूँ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, जिन्होंने इस राष्ट्रीय उत्सव को हर घर का उत्सव बना दिया. हर घर तिरंगा के माध्यम से आज बच्चा बच्चा राष्ट्रीयता की भावना को अपने अंदर लेकर के चल रहा है.
वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून लोकसभा दनपार 12 मेरेन तर राज्यसभा दनपार 2 मेरेन तहकूब केली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वरांचेर सुरू झाले तेन्ना विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांच्या गोंधळाच्या वातावरणात ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी हांणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सभाघरांच्या बांधकामाकडे संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले. राज्यसभेतूय अशेंच दृश्य पळोवंक मेळ्ळें. राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू झाले तेन्ना उपसभापती हरिवंश आणि हांणी शून्य वर सुरू करपाचो प्रयत्न केलो तेन्ना निषेध करपी सदस्यांक तांच्या सुवातेर परत वचपाचे आणि सभाघराक शून्य वर सुरू करपाची परवानगी दिवपाचे परत परत आवाहन केले. गोंधळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी सभाघर दनपार 2 मेरेन तहकूब केले. जैव इंधन आणि हरित हायड्रोजनाचे उत्पादन आणि वापर वाढल्यास भारत ऊर्जा निर्यात करपी देश ठरूक शकता असे केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगले. जागतिक जैव इंधन दिसानिमित्तान काल पुण्यात बायोवर्स उपक्रमाच्या उक्तावणाव्यार गडकरी उलयताले.
मैंने कहा हमारे यहाँ सब शुगर फैक्ट्री वालों को बॉयलर में बगास जलाने के बजाय बगास से सीएनजी बनाओ बायोडाइजेस्टर में डालकर, और सीएनजी के बजाय अगर आगे चल जाए तो हाइड्रोजन बनाओ. हमने अभी रिसेंटली हाइड्रोजन का पायलट प्रोजेक्ट शुरू किया 10 रूट पर. तो हाइड्रोजन इज अ फ्यूल फॉर द फ्यूचर, और हाइड्रोजन के कारण जो ग्रीन हाइड्रोजन है मुझे लगता है कि हमारे देश की तस्वीर बदल जाएगी.
जागतिक हत्ती दिन आज मनयतात. जगातले जवळजवळ 60% रानटी हत्ती भारतात रावतात. हांगा 33 हत्ती राखीव आणि 150 हत्ती कॉरिडॉर असतात. या उत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आज कोयंबतुरात जावपी उत्सवात सहभागी झाले. भारतीय हवामान खात्यान आयतार मेरेन जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. भुईकाप आणि हुंवाराची परिस्थिती आशिल्ल्या या राज्यांनी वच्चे न्हय असो सल्लो आयएमडीन दिला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आर के जैनामानी हांणी सांगले की फाल्यां सावन तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा छत्तीसगड हांगाय घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय आसा. बुद्धिबळांत भारताच्या दिव्या देशमुखान बायला स्पीड बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 चीनाच्या लेई टिंगजीक 10-3 असे हारवून आपली मजबूत दौड सुरू दवरली. ऑनलाईन स्पर्धेत दिव्यान 8 जैत 4 अनिर्णित आणि 1 पराभवासयत वर्चस्व गाजयले. तिचो मुखावेलो खेळ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची हौ यिफान आड जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.